हरि के सन्मुख भी न हार जिसकी निष्ठा ने मानी, धन्य धन्य राधेय बंधुता के अद्भुत अभिमानी। नमस्कार श्रोतेहो, आपण ऐकत आहात प्रसिद्ध लेखक शिवाजी सावंत लिखित लोकप्रिय कादंबरी मृत्युंजय। पात्र कर्ण, प्रकरण 12। श्रीकृष्ण निघून गेला, माझ्या जीवनाचा राजचषक आपल्या चरणांनी लवंडून, माझ्या भवितव्याचा त्यातील दुग्धरस कसा तरीच उघडावयास लावून। समाधान एकच होत की हा राजचषक त्याच्या पुण्यपावन चरणांनी लवंडला जात होता। माझं जन्मवृत्त मला त्याच्याकडून समजलं होतं। माझ्या जीवनाचा रहस्यभेद करून त्याच सहजपणे तो रथातून निघून गेला होता, ज्या सहजतेनं गोकुळात तो गोपालांसह गाई चारण्यासाठी गोवर्धन पर्वताच्या उतरणीवर गेला असेल। मी मात्र संपूर्ण अस्वस्थ झालो होतो। एक राजकीय मुत्सद्दी म्हणून आलेल्या त्याच्या प्रलोभनांना बळी पडायचं नाही यासाठी मी त्याला नकार दिला होता। पण मीही एक माणूसच होतो, कुणाला आपल्या जीवनाची एवढी घोर विवंचना निष्पन्न ठेवील। काय दोष होता माझा की मार्ग चुकलेल्या रान व्याघ्रानं मेंढरांच्या कळपात वाढावं तसं मी जीवनभर वाढावं। मी सूर्यपुत्र असूनही जीवनभर लक्ष लक्ष नगरजनांचे हृदय फोडणारे धिक्कार खाली मान घालून मला सहन करावे लागले होते। पेटत्या पलितासारखं मन घेऊन जीवनभर सुसाट धावत जगावं लागलं होतं। हिमालयात जन्म पावणाऱ्या गंगेचं मधुर जल सागराला मिळताच क्षारमय होऊन जातं, तसंच माझं जीवन नव्हतं काय? आता उगमस्थानाच्या धवल हिमालयाचा काय उपयोग होता? मी दिव्य कुलातील आहे, माझी परंपरा श्रेष्ठ आहे, माझे पूर्वज पराक्रमी होते, मान्यवर होते, या ठिसूळ चंदन काष्ठाला उगाळून मला आता काय मिळणार होत? हस्तिनापुरातील राजचौकात उभं राहून कंठशोष करून जरी आज मी ओरडलो असतो की मी ही क्षत्रियच आहे, मी हीन नाही, तुच्छ नाही, क्षुद्र नाही, तरीही त्यावर कुणाचा विश्वास बसला असता काय? माझ्या जीवनाच्या या फरफटीला उत्तरदायी कोण? अंतरंगात दाटलेले हे विफल जीवनाचे असह्य कड कुणाला दाखवावे? कुणासाठी मी युद्धात उतरणार होतो? भवितव्याला भुलवीत खोट्या आदर्शांना उराशी कवटात कुठवर धावायचं? जुनं सर्व उधळलं होतं, नष्ट झालं होतं, जे काही नवं होतं ते सापडत नव्हतं। भलत्याच मार्गानं धावत जाताना माझ्या जीवनाची अश्वनदी आता संभ्रमाच्या निषाद पर्वताला थडकून मध्येच थांबली नव्हती काय? दाटणारी पाण्याची कोंडी क्षणाक्षणाला अधिकच दाटत नव्हती काय? केवळ मरेपर्यंत जगणं याशिवाय जीवनाला कसला अर्थ उरला होता? उभ्या टाकलेल्या पर्वतप्राय समस्यांना तोंड द्यायला ज्यावेळी आत्मनिर्भरपणे सिंहाच्या धैर्यानं सावध चित्तानं मी उभं राहावं, नेमक्या त्याचवेळी हे विचार वैविध्य मला पोखरू लागलं होतं। कुठला एकही भाव असा सापडत नव्हता की जिथं अंतरंगातील संघर्ष मिटावा। सगळीकडे केवळ विचारांची साचलेली डबकी, तीच ती पुरातन, तीच ती माझी मलाच किळसवाणी वाटणारी, स्वत्वाला हरण करणारी, सामर्थ्यहीन, शक्तिहीन, विक्रमशून्य, आत्मविस्मृत, आत्मघातकी ठरणारी द्रौपदीच्या घोर अवहेलनेची, पांडवांच्या द्वेषाची, अर्जुन वधाच्या प्रतिज्ञेची। काय करावं, कुठं जावं? पश्चिम क्षितिजावर दृष्टी टाकून जगाला कोट्यवधी वर्ष उजळणारा माझा पिता तरी मला काही आत्मधैर्य देईल काय म्हणून मी डोंगराकडे पाहिलं। हस्तिनापुराला कवटाळणारी त्यांची तप्त किरण मला स्पष्ट सांगत होती, कर्ण धैर्य सोडू नको, धुळीत पडला तरी हिरा काही काळ्या अंधकाराची किरण परिवर्तित नाही करत। तुझ्या शरीरात असलेलं माझं सुप्त तेज एक दिवस जगाला दिपवून टाकील। सर्वांचं नेतृत्व करीत मानानं तू मिरवशील। साक्षात श्रीकृष्ण तुझ्यासमोर नतमस्तक होईल। त्यासाठी एकच कर, आत्मसंभ्रम टाळ, द्विधा मनस्थिती फेकून दे। तुझ्यासाठी एकचित्त होण्याचा केवळ एकच मार्ग आहे, गुरु म्हणून लढणं। झपाझप पावलं उचलीत राजवाड्याकडे परतताना माझ्या मनाचे सर्व विभ्रम शांत झाले। आपण सूर्यपुत्र आहोत ही एकच जाणीव सर्वांगावर हर्षांचे रोमांच फुलवीत होती। संध्याकाळ होत आल्यानं कडेच्या गर्द वृक्षाच्या पर्णझडीत रात्रकिडे किरकिरत होते, पण त्यांच्या किरकिरण्यामुळे आता मनाला अस्वस्थपणा जाणवत नव्हता। रात्रकिडेच काय, पण सार जग उलटं उभं राहिलं तरी त्याची क्षिती आता उरली नव्हती। प्रत्येक पावलागणिक गत जीवनातल्या ठळक प्रसंगांचा अर्थबोध होत होता। माझं शरीर अनेक प्रसंगी का तप्त झालं होतं, मला अर्घ्यदानाची ओढ का होती, अंगावर कवच कुंडलं का होती, संकटापूर्वी संकेत देण्यासाठी ती का निस्तेज पडत होती, सर्वांगाचा वर्ण हिरण्यमय कसा होता, या सर्व रहस्यांचा भेद श्रीकृष्णाच्या मुखातून झाला होता। माझे पाय युधिष्ठिर का निरखित होता, इंद्रप्रस्थातील राजवास्तूच्या भित्तीवर अर्थपूर्ण चित्र कुणाचं होतं, राजमाता कुंतीदेवींनी माझ्या विवाहात भेट का पाठविली, या सर्व घटनांची अर्थपूर्ण संगती लागत होती। आणि तरीही जीवनाच्या घोर फसवणुकीनंही मनाचे तट त्यामुळे आता थरकत नव्हते, विव्हळत नव्हते। उलट सूर्यपुत्र या जाणीवेनं मृत्यूलाही पायदळी तुडवून त्याच्या मस्तकावर उभं राहण्या इतकं मन निर्धारी झालं होतं। आता संभ्रम नव्हता, किंकर्तव्यता नव्हती, गोंधळ नव्हता, एकच मार्ग, एकच दिशा, महायुद्धाला तोंड देणं। राजवास्तू ते त्याच पाच सोनेरी कुंभ आनंदातिशयानं कवेत दामटून टाकले, सवयीप्रमाणे शोन म्हणून हाक घातली। तो नव्हता, असतं तर मी त्याला सांगितलं असतं, तुझी कवच कुंडलांसाठी असलेली तक्रार मी केव्हाच दूर केली आहे, आणि आता तर नात्याचे बंध तोडूनही मी खराखुरा सूतपुत्र झालो आहे। मी सूतपुत्र आहे, सूर्यपुत्र आहे, कुरु आहे, पण पांडव नाही, कर्ण आहे पण कौंतेय नाही। शोना, तुझा बंधू कर्ण आहे। शोनाला घातलेली साद ऐकून सेवेत तत्पर असलेली वृषाली मात्र कक्षात आली।
काय हवंय,
तिनं आपुलकीनं विचारलं। काही नको, कुणाकडूनही मला आता खरोखर काहीच नको होतं। मन तृप्तीनं, कृतार्थतेनं, धन्यतेनं दुथडी भरून नुसतं ओसंडत होतं। त्या भाववर्षावात मी न्हाऊन निथळून निघत होतो। एकच अडचण होती, घडलेल्या घटनेतील एक अवाक्षरही राधामाता, वृषाली, सुप्रिया, माझे पुत्र कुणालाही सांगता येणार नव्हतं। काही असीम आनंदाचे क्षणही असे विचित्रच असतात की जीवाला जीव देणाऱ्या जीवलगांनाही त्यातील एक कण सुद्धा उचलून नाही देतायत। वृषाली, आज मला खूप खूप अपूप खायचे आहेत, तुझ्या हातचे नाही, राधामातेच्या, मी तिला माझी इच्छा सांगितली। ती आश्चर्यानं माझ्याकडे पाहत म्हणाली,
का, आज एवढा कसला आनंद झाला आहे अंगराजांना?
तूच सांग, तुझा सुदामन जिवंत होऊन आता पुन्हा तुझ्यासमोर उभा राहिला तर केवढा आनंद होईल। मग तेवढाच आनंद झाला आहे मला, कशामुळे ते विचारू नकोस। राजकुमारी दुश्शला देवीनं तुला माझ्याविषयी विचारलेला प्रश्न जसा तुला कधी सांगता आला नाही, तसंच या आनंदाचं कारणही मला नाही सांगता येणार। मी गवाक्षतून बाहेर पाहत तिला म्हणालो, पौर्णिमेचा तोच टिपूरचंद्र आकाशात उभा होता, त्याच्या चंदेरी प्रेमाचं दान घेऊन गंगामातेचं पात्र तळपत होतं। किती अनंत काल ते तसं तळपत आलं होतं आणि पुढं तळपणार होतं याचा विचार करताना मला उत्तर सापडत नव्हतं। अपूपांची तयारी करण्यासाठी वृषाली निघून गेली। जाताना इंगुदीचं तेल घालून कक्षातील सर्व समया तिनं स्वतः पलित्यानं उजळल्या होत्या। माझ्या जीवनाच्या भावकक्षाही तिनं अशाच आयुष्यभर प्रेमाच्या पवित्र समया उजळल्या नव्हत्या काय? मी सूर्यपुत्र आहे असं तिला मी कवेत घेऊन सांगितलं असतं तर पतीच्या मानानं आपल्या हिंतेच्या जाणीवेनं त्या हळव्या स्त्रीचं हृदय भंग पावलं नसतं काय? तिनं एका सारथ्यावर प्रेम केलं होतं, सूर्यपुत्रावर नव्हे। काही वेळ मौन हेच किती महान कार्य साधतं। अपूपांचं अखंड भोजन करून सुप्रियानं दिलेला तांबूल मुखात घालताना मन, शरीर सर्व कसं हलकं झालं होतं, जीवनाची कोंडी फुटली होती। वृषालीजवळ होतं ते अनेक रम्य स्मृतींचं साक्षीदार असलेलं माझं उत्तरीय तिच्याकडून मागून घेऊन ते अंगाभोवती लपेटीत चांदण्यात भटकण्यासाठी राजवाड्याबाहेर पडलो। दूरवर युद्धशालेच्या दिशेनं लोखंडी थाळीवर लाकडी दंडानं आघात करून रात्रीच्या सेवक द्वारपालानं पहिल्या प्रहराच्या घटकांचे दिलेले टोल स्पष्टपणे ऐकू येत होते. चांदण्यात निथळलेली चंदेरी हस्तिनापूर शांत होत. गदशालेतल्या कुठल्या तरी हत्तीचे सुळे आतल्या लाकडी खांबावर आपटल्यामुळे ऐकू येणारी खटखट, घोड्यांची चुकार फुरफुर आणि रवंथ करणाऱ्या गायींनी गवतातील कीटक मानेवर चढताच मानेला दिलेल्या झटक्यामुळे होणारी घंट्यांची अस्पष्ट खनखन याशिवाय कसलाच ध्वनी ऐकू येत नव्हता. धावत जाऊन शोनानं जिथून एक मांजरीचं पिल्लू राजमाता कुंतीदेवींच्या रथाखाली सापडू नये म्हणून उचललं होतं ते ठिकाण आलं. आज शोन नव्हता, ते पिल्लू नव्हतं. राजरथही दुर्धनानं उद्ध्वस्त केला होता. होतो आम्ही दोघं, राजमाता आणि मी. त्या विदुरांच्या पर्णकुटीत श्रीकृष्णाबरोबर आपल्या सुखदुःखांच्या गोष्टी करीत बसले असतील. गोपालात राहिल्यामुळे कन्या खाण्याची आवड असलेल्या श्रीकृष्णानं आपल्या आतेला आज त्याच शिजविण्याला सांगितलं असेल. विदूर आग्रह करून त्या त्याला वाढीत असतील. सर्व चित्र माझ्या डोळ्यासमोर स्पष्ट उभं राहिलं. आज ते ज्याला ऐकवावं तो शोन सांगती नाही ही उणीव फार प्रकर्षणानं अस्वस्थ करू लागली. राजमार्गावरून पुढं चालू लागलो. अशोक, आम्र, शाल, पिंपळ अशा अनेक वृक्षांनी चांदण्याला थोपवून धरून धरतीची उत्सुकता ताणली होती. काही झरोक्यातून निसटलेल्या गोल गोल चंद्रकिरणांनी मात्र राजमार्गावर विलोभनीय रांगोळी चितारली होती. ती पाहताना दिग्विजयाहून परतल्यावर नगरजनांनी केलेला प्रेमवर्षावाचा दिवस आठवला. पण त्यानं मन उचंबळून नाही आलं, येणारही नव्हतं. कीर्ती, प्रतिष्ठा, गौरव हे क्षणाचे बुडबुडे आता काही मन मोहवू शकत नव्हते. युद्धशाला आली. तिच्या द्वारात उभं राहताच आतील तो चौथरा दिसला, ज्यावर चढून हात उंचावून मी सूर्यदेवांना गुरु मानलं होतं, ज्या चौथऱ्याजवळ अर्जुनाच्या आणि माझ्यामध्ये एका भुजंगाचं वेटोळं पडलं होतं, ज्यावर असंच बसून एक पेंढा भरलेला पक्षी वृक्षाला टांगून शोनानं धरलेल्या पलित्याच्या प्रकाशात त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या बाणानं टिपल्या होत्या. शेवटी नगराबाहेर आलो. ज्या ठिकाणी गुरुद्रोणांनी स्पर्धेचा आखाडा उभारला होता ते भव्य पटांगण आलं. क्षणभर तिथं थांबताना त्या स्पर्धेच्या दिवसाच्या स्मृतींची पाखरं मनात डोकावून गेली. ते अनेक शस्त्रास्त्रांचे आखाडे, ते प्रवेशद्वाराबाहेर तळमळत उभं राहणं, ते प्रेक्षकगणांचे हर्षोद्गार, अर्जुनाचं लक्षवेध, टाळ्या, ते शोनाचं कळकळीचं सांगणं, तमाल वृक्षावरची ती पत्ररथ पक्षीण, पायदळी तुडविली गेलेली नीलकमलांची माला, सुतपुत्राच्या धिक्कारानं दुमदुमलेलं भावनाशून्य पोकळ आकाश, सगळं स्पष्ट दिसत होतं. पण मनावर ते कोणताही परिणाम आता करू शकत नव्हतं. असली भावचित्रांची रांगोळी कोरून घ्यायला मनाचं अंगण आता रिकामं नव्हतं. तिथं होतं दाटलेलं महायुद्ध. मध्यान्ह रात्रीच्या समयी गंगा किनारी आलो. आकाशात चंद्र ऐन माथ्यावर आला होता. गंगेच्या पात्रातील दुसरा चंद्र पाहून काळवणलेल्या त्याच्या मुखावर काळ डाग दिसत होता. भुरके ढग मध्येच त्याला वेढीत होते. एका पसरट पाषाणावर बसलो. राधामातेनं दिलेली दंडातील चांदीची पेटी काढून हलकीच ती गंगेच्या पात्रात सोडून दिली. ती चिमुकली पेटी जललहरींवर हिंदोळे खात दूर दूर जाऊ लागली. दृष्टीपलीकडे गंगेला ती विचारणार होती,
सांग तुझ्या जललहरींची संख्या अधिक आहे की माझ्या स्वामींच्या जीवनातील मी पाहिलेले भावप्रसंग अधिक आहेत.
तिला हात उंचावून निरोप देऊन राजवाड्याकडे परतलो. शांत चित्तानं माझ्या सोमवंशीयांच्या प्राचीन वास्तूत गाढ झोपी गेलो. प्रकरण 13. हत्तींच्या अविरत चित्कारांनी सकाळी जागृत झालो. तेव्हा गवाक्षातून बाहेर पाहताना चारही दिशांना देशोदेशींच्या विराट सेनांच्या हस्तिनापुराभोवती पडलेले तळ दिसले. दुर्धनाच्या तत्परतेचं आश्चर्य वाटलं. पांडवांच्या शोधासाठी पेरलेल्या दूतांना परस्पर तातडीचे संदेश पाठवून त्यानं देशोदेशींचे सैनिक आपल्या पक्षाला कुशलतेनं वळवून घेतले होते. मगध, मद्र, चेदी, अवंती, कुलिंद, सिंध, कलिंग बहुसंख्य देशांचे ध्वज हस्तिनापुराभोवती मंडलाकृती उभे होते. त्यात द्वारकेचा गरुड ध्वज कुठेच दिसत नव्हता. दुर्धनाला यादवांचं महत्व पटलेलं नसावं. त्याचा भ्रम दूर करून त्याला प्रथम द्वारकेला पाठवावा म्हणून तसाच कक्षाबाहेर पडलो. अमात्य, पितामह, संजय काका, दुशासन, मामा जयद्रथ सर्व आपापल्या कामात व्यग्र असलेले दिसले. दुर्योधनानं सर्वांना खाल्ल्या अन्नाला जागण्याचं आवाहन केलं होते. कोणीही टाळाटाळ करीत नव्हतं, भयग्रस्त दिसत नव्हतं. युवराज, महायुद्धाची तयारी पूर्ण करताना तू यादवांकडे कसं काय दुर्लक्ष केलं आहेस? दुशासनाला देशोदेशीहून आलेल्या सैनिकांना अन्न पुरवठा करण्याच्या सूचना देणाऱ्या दुर्योधनाला मी विचारलं.
नाही कर्ण, मी त्या कृष्णाकडे कदापिही जाणार नाही,
तो ताट उभा राहत म्हणाला.
आता तुझ्या इच्छेचा प्रश्न नाही. हस्तिनापुराभोवती एकत्रित झालेल्या या अफाट सेनेचा हा प्रश्न आहे. तुला द्वारकेला जावंच लागेल, दुर्योधन म्हणून नव्हे, या अफाट महायुद्धाचा नियोजक म्हणून. कर्ण, हा तो तुझं मी काही ऐकणार नाही. या युद्धासाठी तुला माझी आवश्यकता असेल तर तुला द्वारकेला जाऊन श्रीकृष्णाला आपल्या पक्षाकडे उभा केलाच पाहिजे. लक्षात ठेव, श्रीकृष्णाला, त्याच्या सात अक्षयिनी अफाट सैन्याला नव्हे.
कर्ण, श्रीकृष्ण आपल्या पक्षाला येईल असं अजूनही वाटतं तुला?
तो भुया उंचावत म्हणाला. होय, तू त्याच्यासमोर आजही नतमस्तक झालास तर, त्याची क्षमा मागितलीस तर. मला श्रीकृष्णाच्या उदारतेची खात्री वाटत होती.
शक्य नाही, तो येणार नाही असं भासवून मी तुझी दिशाभूल करीत नाही. पण माझी खात्री आहे, मी त्याच्या चरणांवर मस्तक घासलं तरी तो येणार नाही, आणि ते मी कधी घासणारही नाही.
मग एक तरी अवश्य कर, त्याला तटस्थ राहायला सांग द्वारकेतच. तोच एक निर्वाणीचा मार्ग होता.
ठीक आहे, तुझ्या इच्छेसाठी मी द्वारकेलाही जाईन, श्रीकृष्णाला वळविण्याचा येत्नही करीन. तू पितामह अश्वत्थामा युद्धभूमी तयार करून घ्या. पितामहांना विचारून युद्धाचे नियम ठरवून घ्या. शस्त्रास्त्र, रथ, लोहत्राण, रणवाद्य यांची तयारी ठेवा. आलेल्या सर्व सैनिकांना धन धान्य आणि सोमरस यांचा पुरवठा नित्य नेमानं काळजीपूर्वक करा.
आपला सारथी प्रतिकामन याला आज्ञा देऊन द्वारकेला जाण्यासाठी त्याने तत्काळ रथ जोडायला सांगितलं. मी सुटकेचा निश्वास सोडला. त्याने श्रीकृष्णाला तटस्थ ठेवला तरी पुरेसं होतं. केवळ श्रीकृष्ण पाठपुरावा करीत होता म्हणून पांडव वीर गणले जात होते, नाहीतर एरवी ते समर्थांच्या राज्यातील भिक्षुक होते.